नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतल्या भारत मंडपमात इंडिया एआय इम्पॅक्ट समीट 2026 उक्तावण करतले. नवी दिल्लीत जाल्ल्या इंडिया इम्पॅक्ट समीट 2026 इलेक्ट्रॉनिक्स आनी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयान एआय इम्पॅक्ट स्टार्टअप बूक लॉन्च केले. काल सांजवेळा देशातल्या जायत्या वाठारांनी चंद्रदर्शन जाल्या उपरांत आयज पवित्र रमजान म्हयन्याची सुरवात जाल्या. बायलांच्या क्रिकेटात आज कॅनबरा हांगा जावपी 3 मॅचीच्या मालिकेत दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय मॅचीत भारत येजमान ऑस्ट्रेलियाआड खेळटलो. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतल्या भारत मंडपमात इंडिया एआय इम्पॅक्ट समीट 2026 उक्तावण करतले. उक्तावण सुवाळ्यात फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस आंतोनियो गुटेरस आनी संवसारभरातले वेगवेगळे मुखेल उद्देग फुडारी उलोवप करतले. उक्तावण सुवाळे उपरांत ते इंडिया एआय इम्पॅक्ट एक्स्पोक भेट दितले. इंडिया इम्पॅक्ट समीट एक्स्पो 2026 हो कल्पना, नवोन्मेश आनी हेतू हांचो एक शक्तीशाली संगम आसा, अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी सोशल मिडिया पोस्टांत म्हळां. जागतीक हिता खातीर कृत्रीम बुद्धिमत्तेच्या फुडाराक आकार दिवपाक भारतीय प्रतिभेची असाधारण क्षमता ह्या एक्स्पोत दिसून येता, अशें तांणी म्हळां. मानवी प्रगती खातीर एआयचो जबाबदारीन, समावेशपणान आनी व्हडा प्रमाणांत वापर करपाच्या सरकाराच्या वचनबद्धतेक हाका लागून परत पुष्टी मेळटा, अशें तांणी म्हळां. एआयतल्या देशाची प्रगती फक्त देशा खातीर परिवर्तनकारी उपायांक आकार दितलो अशें न्हय, तर जागतीक प्रगतीकूय हातभार लायतलो, अशें तांणी म्हळां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी भारत मंडपमात जागतीक फुडाऱ्यांचें स्वागत केलें. इंडिया एआय इम्पॅक्ट समिटाच्या उक्तावणा आदीं तांणी भारत मंडपमात शिखर परिषदेत सहभागी जावपी जागतीक फुडाऱ्यांक येवकार दिलो. मोदींनी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस आंतोनियो गुटेरस आनी IMF वेवस्थापकीय संचालक क्रिस्टलिना जॉर्जिवा हांकांय येवकार दिलो. नवी दिल्लीत भारत मंडपमां जावपी इंडिया एआय इम्पॅक्ट समीट 2026 नदरेन इलेक्ट्रॉनिक्स आनी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयान सामान्य सल्लागार जारी केला. सल्लागारात नोंदणीकृत प्रतिनिधीं खातीर सुदारीत प्रवेश वेवस्था आनी सुरक्षा प्रोटोकॉलाची रुपरेखा दिल्या. उक्तावण सुवाळ्या खातीर वैध बॅज आशिल्ल्या आमंत्रितांक सकाळी 6 वरांसावन गेट क्रमांक 4 वा गेट क्रमांक 10 वेल्यान प्रवेश मेळटलो, अशें मंत्रालयान स्पश्ट केला. सुरक्षा प्रोटोकॉलाक लागून तांकां बेगीन पावून सकाळी 7:30 मेरेन प्रवेश करपाचोय सल्लो दिल्लो. वास्तव जगातले प्रस्न सोडोवपा खातीर भारत एआयचेर मुखेलपणान लक्ष केंद्रीत करता, अशी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव हांणी म्हळां. नवी दिल्लीत जाल्ल्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिटाच्या 3रे दिसा संशोधन परिसंवादाच्या उक्तावण सुवाळ्यात उलयतना केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आनी माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव हांणी भारत वास्तव जगातल्यो समस्या सोडोवपा खातीर एआयचेर खरपणान लक्ष केंद्रीत करता, अशें म्हळें. उद्देगात उत्पादकता वाडोवपा खातीर आनी भलायकी जतनाय, शेतकी आनी हवामान बदल अशा लोकसंख्येच्या प्रमाणांतल्या आव्हानांक तोंड दिवपा खातीर देश एआय वापराक प्राधान्य दिता, अशें तांणी सांगलें.
In India are very focused on AI.
भारत AI पर ध्यान केंद्रित कर रहा है. हम उद्यमों की उत्पादकता में सुधार, स्वास्थ्य देखभाल, कृषि, जलवायु परिवर्तन जैसी वास्तविक दुनिया की समस्याओं के समाधान के लिए AI के इस्तेमाल पर ध्यान केंद्रित कर रहे हैं और ये AI शिखर सम्मेलन इसके लिए एक उचित अवसर है.
And this AI summit brings that opportunity.
नवी दिल्लीत जाल्ल्या इंडिया इम्पॅक्ट समीट 2026 इलेक्ट्रॉनिक्स आनी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयान एआय इम्पॅक्ट स्टार्टअप बूक लॉन्च केलें. हें पुस्तक भारताच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आनी डीप टॅक स्टार्टअप इकोसिस्टमाचें प्रमाण, विविधता आनी वाडती जागतीक उपस्थिती दर्शयता. प्रकाशना फाटलें उद्दिश्ट अधोरेखीत करतना मंत्रालयाचे अतिरिक्त सचीव अभिषेक सिंह हांणी म्हळें की हें संकलन भारतांत विकसीत जायत आशिल्ल्या एआय सोल्युशन्साच्या एकत्रीत संग्रह प्रदान करता, जाका लागून मंत्रालयां, राज्यां आनी संस्था तांच्या वास्तवीक जगांतल्या कामगिरीचें मुल्यांकन करपाक शकतात आनी लोकसंख्येच्या प्रमाणांत तैनाती खातीर ताचो अवलंब करूं शकतात. हें प्रकाशन स्टार्टअपाच्या व्हड नमुन्यांतल्यान अंतर्दृश्टी सादर करता आनी क्षेत्र तंत्रज्ञान आनी भौगोलीक क्षेत्रांनी उदेंते ट्रेंड अधोरेखीत करता. हंगेरीच्या राष्ट्रीय सभेचे उपाध्यक्ष डॉ लाजोस ओला हांच्या फुडारपणाखालच्या संसदीय शिष्टमंडळान राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश हांची संसदेत भेट घेतली. ह्या भेटीवेळार हरिवंश हांणी भर दिलो की संसदीय सहभाग हो द्विपक्षीय संबंधाचो एक म्हत्वाचो आधारस्तंभ आसा. तांणी अशें सांगलें की अशे संबंद दोनूय देशाच्या कायदेकर्त्यां मदीं संवाद, सहमती निर्माण आनी परस्पर समजुती वाडोवन सरकारी कुटनितीक पुरक थारतात. तांणी March 2024 हंगेरीक दिल्या तांच्या भेटीची यादूय करून दिली आनी दोनूय देशां मदीं अधिक संसदीय देवाणघेवाण सुरू दवरपाची इच्छा व्यक्त केली. तांणी अधोरेखीत केलें की दोनूय देश लोकशाही शासन, संविधानवाद आनी कायद्याचें राज्य तशेंच प्रतिनिधी संस्था बद्दल वचनबद्ध आसात. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान आयकतात.
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी।
वो कैसे?
अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत।
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा।
भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर।
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर।
आकाशवाणी पणजी, आता मुखावेलो खबरो। अस्तंत बंगालात चालू आशिल्ल्या विशेष सघन सुधारणा म्हळ्यार एसआयआरच्या प्रक्रियेखाला व्हडा प्रमाणात मतदारांचे ऑनलायन दस्तावेज अपलोड करूंक अयशस्वी जाल्ल्या खातीर संबंधित वेंचणूक नोंदणी अधिकारी ईआरओ आनी सहायक वेंचणूक नोंदणी अधिकारी म्हळ्यार एईआरओ हांकां कारण दाखय नोटीस जारी करपाचो निर्णय वेंचणूक आयोगान घेतला। एका अधिकाऱ्याच्या म्हणण्या प्रमाण सुनावणी 4 दीस जाले उपरांत सुमार 1,15,000 कागदपत्रां अजून अपलोड जावंक नात। खंयचोय अर्ज न्हयकारलो जाल्यार मागीर ताचें खाशेलें कारण स्पश्टपणान सांगचें अशें आयोगान सगळ्या ईआरओ आनी एईआरओक स्पश्टपणान निर्देश दिले। काल सांजवेळा देशांतल्या जायत्या वाठारांनी चंद्रदर्शन जाल्या उपरांत आयज पवित्र रमजान म्हयन्याची सुरवात जाल्या। आयज पवित्र म्हयन्याचो उपासाचो पयलो दीस आसतलो। पवित्र रमजान म्हयन्याचे सुरवेक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी शुभेच्छा दिल्या। सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात मोदी हांणी हो पवित्र म्हयनो समाजांत एकचाराची भावना वाडयतलो अशी आस्त उक्तायल्या। केंद्रीय संस्कृती आनी पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत हांणी म्हळां की भारत आनी मंगोलिया मदली देवाणघेवाण इतिहासीक दृश्ट्या धर्माच्या पलतडी गेल्या। तातूंत खगोलशास्त्र, कॅलेंडर विज्ञान, विश्वविज्ञान, विधीभूमिती, वखद आनी साहित्य आसपावता। दोनूय देशांमदल्या राजनैतीक संबंधांक 70 वर्सां पुराय जाल्ल्या निमतान नवी दिल्लींत भारत आनी मंगोलिया मदल्या सांस्कृतीक आंतरप्रवाह ह्या विशयावेल्या आंतरराष्ट्रीय परिशदेंत उलयतना केंद्रीय संस्कृती आनी पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत हांणी म्हळें की हे परिशद सामायिक, आध्यात्मीक आनी कलात्मक परंपरा आनी शाश्वत सांस्कृतीक परस्पर प्रवाहाक आकार घेता। भारताक मंगोलिया दीर्घकाळपासून एक पवित्र स्थान म्हूण मानतात। हस्तलिखीत जतन करपाक संवर्धन विज्ञान आनी डिजिटल तंत्रज्ञानाचें एकत्रीकरण आवश्यक आसा हाचेर मंत्र्यान उजवाड घालो। तांणी म्हळें की ही परिशद डिजिटल मानवतेक सहकार्या खातीर एक माची प्रदान करता। फुडारांत बौद्धीक आनी नैतीक कल्पनांक शक्तीक आकार दिवपाक दायज सांबाळपाक गरजेचें आसा अशें तांणी म्हळां। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी विशाखापट्टणम दर्यादेगेर आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू 2026 नियाळ घेतलो। भारताच्या वाडट्या दर्या क्षमता आनी जागतीक नौदळ सहकार्या खातीर तांची वचनबद्धताय हाजेर तांणी भर दिलो। INS सुमेधा ह्या जहाजावेल्यान राष्ट्रपतींनी दर्यादेगेर नांगरून दवरिल्ल्या 71 भारतीय आनी विदेशी तारवांचें निरीक्षण केलें। हे वेळार उलयतना राष्ट्रपतींनी स्थिर दर्या वेवस्था सुनिश्चित करपा खातीर राष्ट्रां मदीं एकचार, विश्वास आनी सामुहीक जापसालदारकेचें म्हत्व रेखांकीत केलें।
International relations, including the maritime domain, is guided by our ethos of Vasudeva Kutumbakam, or the world is one family. This approach reflects the wisdom that global security and growth, sustainability and stability are built through partnerships.
दर्यावेल्या मळार भारताचो वावर वसुधैव कुटुंबकाच्या संस्कृतायेच्या आचारसंहितेंतल्यान चलता अशें राष्ट्रपतींनी नदरेक हाडलें।
इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू रिफ्लेक्ट्स युनिटी, ट्रस्ट अँड रेस्पेक्ट अमंग नेशन्स फॉर मेरीटाईम ट्रॅडिशन्स। शिप विथ डिफरंट फ्लॅग्स अँड सेलर्स फ्रॉम डिफरंट कंट्रीज एक्झिबिट द स्पिरिट ऑफ टुगेदरनेस। द स्पिरिट ऑफ टुगेदरनेस इज वेल कॅप्चर्ड इन द थीम ऑफ दिस रिव्ह्यू, युनायटेड थ्रू ओशन्स। इट इज अ पॉझिटिव्ह मेसेज टू द ग्लोबल कम्युनिटी।
जपानाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रीपदार परत नियुक्ती झाल्याबद्दल परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर आणि तोशिमित्सू मोटेगी हांचे अभिनंदन केले। सोशल मीडिया पोस्टात डॉ जयशंकर हांणी म्हळां की विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी खातीर भारत जपान सहकार्य मुखार व्हरपाक एकठ्या काम करपाक ते उत्सुक आसात। बायलांच्या क्रिकेटात आज कॅनबरा हांगा जावपी 3 मॅचीच्या मालिकेत दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय मॅचीत भारत येजमान ऑस्ट्रेलियाआड खेळटलो। मॅच दनपारा 1:45 सुरू जातली। ICC दादल्याच्या T20 क्रिकेट विश्वचषकात काल राती अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाल्या अ गटातल्या निमण्या मॅचीत गतविजेत्या भारतान नेदरलँड्साक 17 धावण्यांनी हारायलो। भारतीय गोलंदाज वरुण चक्रवर्ती हाणें 3 जाल्यार शिवम दुबेन 2 बळी घेतले। दुबेक ताच्या प्रभावी अष्टपैलू कामगिरी खातीर सामनावीर म्हणून वेचला। भारतीय हवामान खात्यान आज अंदमान आनी निकोबार जुव्यात विजेसयत गडगड आनी नेटाचे वारे व्हांवपाचो अदमास काडला। IMD म्हणण्या प्रमाण सोमारा मेरेन वायव्य भारतातल्या कांय वाठारांनी चडांत चड तापमान 2 ते 4 अंश सेल्सियस देंवपाची शक्यताय आसा। आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लींतल्या भारत मंडपमांत इंडिया AI इम्पॅक्ट समीट 2026 उक्तावण करतले। काल सांजवेळार देशांतल्या जायत्या वाठारांनी चंद्रदर्शन जाल्या उपरांत आयज पवित्र रमजान म्हयन्याची सुरवात जाल्या। बायलांच्या क्रिकेटात आज कॅनबरा हांगा जावपी 3 मॅचीच्या मालिकेच्या दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय मॅचीत भारत येजमान ऑस्ट्रेलियाआड खेळटलो। आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात सांजेच्या 6:30 मिनटांचेर. नमस्कार.